प्रिय मतदार बंधू भगिनींनो, मी महाविकास आघाडीचा अध्यक्ष उमेदवार डॉक्टर नदीम बोलतोय. मित्रांनो, नगर परिषद ही व्यावसायिक संस्था नसून सेवाभावी संस्था आहे. ही सेवाभावी संस्थाच राहावी यासाठी होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीत मला व माझ्या सर्व सहकाऱ्यांना प्रचंड मतांनी विजयी करून सेवेची संधी द्यावी ही विनंती. आपला नम्र डॉक्टर नदीम.